सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर श्रुती आहे तुमच्या सोबत टॉक टाइम मध्ये. आजचा टॉक टाइम खूप खास होतो आहे, स्पेशल होतो आहे. यामध्ये तृष्णगी आहे काहीतरी जाणून घेण्याची, आणि म्हणूनच आपण बोलतो आहोत आपल्या नाशिकचं टॅलेंट म्हणजेच स्नेहा दातारीच्याशी, आणि जी बाय प्रोफेशन लॉयर आहे, एवढंच नाही तर भरतनाट्यम परफॉर्मर आहे, डिझायनर आणि कॅन्सर चॅरिटी इन्स्टिट्यूट सुद्धा चालवते. म्हणजे हिच्या कारकिर्दीचे बरेच पैलू आहेत. आणि सध्या आपण बोलतो आहोत हिच्या तृष्णगी या पुस्तकाबद्दल, कारण तिचं शायरीवरचं प्रेम आणि उर्दू भाषेवरचं प्रेम यामुळे जन्माला आलं तृष्णगी हे पुस्तक. एक फार इंटरेस्टिंग गोष्ट मला तुझ्याविषयी कळाली आहे स्नेहा, आणि ते म्हणजे तुझ्याकडे हँड रिटर्न डिक्शनरी आहेत, हे कसं जमलं, म्हणजे काय स्पेशल गोष्ट या पाठीमागे?
ऍक्च्युली मी म्हटलं तसं मला शब्द ऐकत गेले वेगवेगळे गझल थ्रू किंवा हे ते लिहून ठेवायचे शब्द, कारण आय गेट व्हेरी फॅसिनेटेड विथ वर्ड. त्यामुळे एक स्वतःचं पुस्तक केलं ज्याच्यामध्ये त्याचे शब्द, त्याचे अर्थ आणि त्याचा संदर्भ, म्हणजे मी कुठे ऐकलाय तो शब्द, म्हणजे तो पुढे जाऊन वापरायची वेळ आली तर त्याचा पटकन फ्लेवर कळतो शब्दाचा. म्हणजे कधी कधी सेम मिनिंग अर्थ असतात पण फ्लेवर वेगळा असतो शब्दांचा. त्यामुळे ते मी तशी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम स्वतःची एक हँड रिटन डिक्शनरी बनवली आहे. दोन डायऱ्या भरल्यात आतापर्यंत, मोजले नाही आहेत कधी, पण त्याच्यात खूप इंग्लिश पण काही शब्द आहेत, काही हिंदी शब्द आहेत, काही मराठी शब्द आहेत, उर्दू तर आहेच आहे. डायरी माझी उर्दू शब्दांनीच भरलेली आहे, पण कुठे काही इंटरेस्टिंग आपला फारसा वापरात न येणारा इंग्लिश मधला, मराठी मधला किंवा हिंदी मधला शब्द जरी असला तरी मी तो लिहून ठेवते अर्थासकट.
आमच्या नशिबात असेल तर कधीतरी ही डायरी आम्हाला बघायला मिळेल. आणि आता तृष्णगी बद्दल बोलूया, ते म्हणजे बरेच ऍक्टर ऍक्ट्रेसेस सुद्धा याविषयी बोलत आहेत, त्यांनी विशेष करून मागवून घेतलं आहे हे पुस्तक तृष्णगी. याविषयी आम्हाला सांग.
खरं म्हणजे मला जो आता प्रतिसाद मिळालेला आहे पुस्तकाचा तो मला खूप अनपेक्षित होता. इतकं लोकांना आवडेल खरंच कल्पना नव्हती. त्यामुळे मलाही हे सगळे सेलिब्रिटीचे किंवा व्हेरी क्लोज फ्रेंड सगळ्यांचे हे जे एक मला प्रतिसाद मिळतो तो खूप ओव्हरवेलमिंग आहे, खूप एनकरेजिंग आहे. आणि त्यातले प्रत्येक जण असा आहे जो मला नुसतं तोंडावर कौतुक करणार नाही याची मला गॅरंटी आहे. म्हणजे दे आर ऑल व्हेरी डिअर फ्रेंड्स बट ऑनेस्ट क्रिटिक्स अँड ऑनेस्ट आर्टिस्ट. त्यामुळे दे विल ऑलवेज रिमेन व्हेरी ट्रू टू एनी आर्ट बेसिकली. त्यामुळे त्यांनी जेव्हा सगळ्यांनी व्हॉलंटरीली मला व्हिडिओज करून दिले, शुभेच्छा दिल्या, मला खूप बरं वाटलं. म्हणजे खूप एनकरेजमेंट मिळाली आणि कॉन्फिडन्स मिळाला की आपण लिहितोय ते लोकांना मी काय म्हणायचा प्रयत्न करते हे पोचत आहे त्यांच्यापर्यंत, किंवा ते इमोशन ते फिलिंग जे मला कन्व्हे करायचं ते नेमकं ते पोचत आहे हे एक मला थोडा कॉन्फिडन्स आला त्याच्याबद्दल. तृष्णगी पुस्तक खरं स्वतःच लिहिलं गेलं, म्हणजे मी पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून कधीच लिहायला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे असं ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम लिहित गेले. आणि मग एकदा वाटलं माझ्या वडिलांना की त्यांनी मला, ऍक्च्युली माझं तखल्लूच आहे, माझं टोपण नाव आहे अहिल्या आणि मी अहिल्या नावाने लिहिते, तर त्यांनी मला एक दिवशी अहिल्या म्हणून हाक मारली. त्या दिवशी मला असं कुठेतरी मनात वाटलं की आता आपण थोडेसे आपण याच्या पुढे आपण एक पाऊल घेऊ शकतो. त्यामुळे तसं कृष्णजीचं
रूपांतर झालेलं आहे पुस्तकात. वा, जशा जशा गप्पा मारत आहोत तशी तशी आणखी उत्सुकता वाढते आहे स्नेहाच्या तृष्णगी या पुस्तकाबद्दल. त्यामुळे अजून काही गोष्टी जाणून घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा श्रुती सोबतच 93.5 रेड एफएम. बजाते रहो.